हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम,
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत, जे की सिस्टर एलेन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे। आणि आज आपण अध्याय 8 शहरे याचा दुसरा भाग पाहणार आहोत। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात आणि आज परमेश्वर आपल्याला कुठले मार्गदर्शन करत आहे यावर आपले लक्ष केंद्रित करूयात। कामगार युनियन हे ऍडव्हान्टिस्टांसाठी पात्रास उगमस्थान. व्यावसायिक युनियन संघ ही एजन्सी जगावर असे संकट आणेल की जग सुरू झाल्यापासून असे संकट कधीच आले नव्हते. थोडे लोक एकत्र येऊन व्यवसायाचे सर्व द्रव्य हिरावून घेतील, व्यावसायिक युनियन स्थापन करतील आणि जे त्याच्या संघामध्ये मिळण्यास नाकारतील त्यांचा धिक्कार करण्यात येईल आणि नंतर हेच संघ किंवा युनियन आपल्या संस्थेला शहरामधून काम करण्यासाठी अडथळे आणतील. माझी सूचना अशी आहे की या शहरापासून दूर राहा, शहरामध्ये आरोग्य केंद्रे बांधू नका. वेळ वेगाने येत आहे जेव्हा युनियन अति जुलमी होईल. त्यानंतरचा मुद्दा आहे, शहरामधून अनेक जण दीर्घकाळ सत्य व प्रकाशाची वाट पाहत आहेत. शहरातून देवाच्या लोकांविरुद्ध कडक नियम असतील तरीही त्यांच्यावर तशी वेळ येणार नाही. एवढे असूनही काही आत्मे मोहाला बळी न पडता पश्चाताप करतील आणि त्यांचे परिवर्तन होईल. सर्व जगावर आध्यात्मिक अंधकार पसरेल आणि शहरातील गर्दीमध्ये तो अधिक गडद होईल. राष्ट्रातील शहरांमधून देवाच्या लोकांना सुवार्ता सांगण्यात अति कठीण होईल आणि गरज तर अति महान असणार आहे आणि त्याच ठिकाणी आत्मे जिंकणाऱ्यांची अति गरज आहे. कारण या गर्दीमध्येच असे अनेक आहेत ज्यांना देव व स्वर्ग म्हणजे काय ते ठाऊक नाही. शुद्ध हृदय आणि प्रकाशासाठी ते दीर्घकाळ थांबलेले असतील. तेथे अनेक जण निष्काळजीपणे जीवन कंठित असतील, ज्यांना देवाने आपल्या प्रीतीने जखडून ठेवले असेल असे मानवी सत्य सत्याची वाट पाहत असतील. त्यानंतरचा मुद्दा आहे, शहरामधून कठीण परिश्रमाची गरज आहे. देवाच्या येण्याची तयारी करीत असतानाच मोठ्या शहरामधून आपणास महान कार्य करायचे आहे. या भागामधून आपल्याला गंभीर साक्ष द्यायची आहे. या मोठ्या व्यावसायिक जगामध्ये यावेळी इशाऱ्याचा संदेश मोठ्या उत्साहाने देता येणार नाही. दिवसेंदिवस व्यवसाय आणि व्यापाराच्या मध्यभागी असणारे स्त्री पुरुषांना सत्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. परंतु या मोलवान तत्वांची किती जणांना ओळख होईल हे समजत नाही. परिश्रम करूनही किती जणांच्या गळी हे सत्य उतरेल. आता तिसऱ्या देवदूताचा संदेश देण्याची वेळ आली आहे. केवळ दूरवरच देण्याचा नाही, परंतु आपल्या जवळील जे दुर्लक्षित झाले आहेत त्या ठिकाणी ही अशा ठिकाणी अनेक जण आहेत ज्यांच्यापर्यंत संदेश पोहोचला नाही. आपल्या शहरामधून सगळीकडून कठीण परिश्रम पूर्ण मनाने कष्ट करणाऱ्या देवाच्या लोकांना पाचारण आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, आता सर्वच शहरे सोडू शकणार नाही. जेव्हा शक्य होईल तेव्हा पालकाचे कर्तव्य आहे की त्यांना आपल्या मुलांसाठी शहराबाहेर घरे बांधावीत. वेळ जसजशी जवळ येत राहील तसतसे आपल्या लोकांनी शहरे सोडावीत. अनेक वर्षापासून आम्ही आमच्या बंधू भगिनींना विशेषतः कुटुंबियांना सूचना देत आहोत की त्यांनी शहरे सोडून दूरवर जाऊन राहावे. यासाठी अनेकांना परिश्रम करून तशी तयारी करावी लागेल. परंतु हे शक्य होईपर्यंत ते दीर्घकाळ शहरामध्ये राहत असल्यामुळे त्यांचे मिशन कार्य करण्यासाठी त्यांनी तत्पर असावे. असे तरीही त्यांचे कार्य मर्यादित असेल. आपल्या शहरामधून दुष्टपणा वाढतच आहे आणि हे अधिकच स्पष्ट होत आहे की जे कोणी येथे राहत असतील ते विनाकारण आपले आत्मे धोक्यात टाकीत आहेत, तारणापासून दूर जात आहेत. शहरे आणि नागरिकांनी पापामध्ये आणि आध्यात्मिक प्रदूषणामध्ये पाऊल टाकत आहेत आणि तरीही प्रत्येक सदोमामध्ये लोट आहे. शहरामध्ये शाळा मंडळ्या आणि उपहारगृहांची गरज आहे. जे शहरामधून बाहेर जाऊ शकत नाहीत त्यांच्या मुलांच्या तारणासाठी आणि शिक्षणाची गरज आहे. त्यांच्यासाठी आपले कार्य अति मोलाचे आहे. शहरामध्ये या मुलांसाठी शाळा आणि मंडळांची गरज आहे आणि शाळांमधून मुलांना उच्च शिक्षण देण्याची व आध्यात्मिकतेची आवश्यकता आहे. यासाठी गरज आहे। आपली उपाहारगृहे शहरामधून असणे आवश्यक आहे, कारण या उपाहारगृहातील कामगारांना लोकांपर्यंत पोहोचून त्यांना योग्य राहणीमानाची तत्वे शिकविता येणार नाहीत। देवाने वारंवार सूचना दिली आहे की आम्ही शहरामध्ये कार्य करावे, परंतु शहराबाहेर राहून या शहरामधून देवाच्या आठवणीसाठी प्रार्थना गृहे असावीत। परंतु प्रकाशन संस्था, साहित्य कार्यालय, आरोग्य केंद्रे आणि रुग्णांची शुश्रूषा शिक्षण केंद्रे आणि कॉलेज हे सर्व शहराबाहेर असावीत। विशेषतः हे महत्वाचे आहे की आमच्या मुलांना शहरातील मोह आणि आकर्षणापासून दूर राहणे अति आवश्यक आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे, खेळांमध्ये प्रामाणिकपणा चालतो सल्ले नाही। प्रत्येकाने काळजीपूर्वक हे मान्य करण्यासाठी वेळ द्यावा की एका मनुष्याने घर बांधण्यासाठी सुरुवात केली परंतु ते पूर्ण करू शकणार नाही, हा दाखला लक्षात घ्या। म्हणून यासाठी अगोदर पूर्वतयारी करणे आवश्यक आहे। या सर्व गोष्टी अति काळजीपूर्वक कराव्यात। अनेक जण असे आहेत की जे वैयक्तिकपणे काही कार्य करू पाहतात, ज्यांच्याविषयी काहीच ठाऊक नसते किंवा अनुभव नसतो, त्यामध्ये घाईचा निर्णय घेणे साफ चुकीचे असते। या गोष्टींना देव मान्यता देणार नाही। कोणत्याही गोष्टीमध्ये अव्यवस्थितपणा नसावा, यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते। उत्कंठ उत्साहीपणाचे भाषण करून तुम्हाला कोणीही कोणत्याही व्यवसायामध्ये ओढू शकतात, परंतु या मोहाला उतावळेपणे किंवा अविचारीपणे बळी पडून स्वतःची वित्तहानी करून घेऊ नये। यामुळे आपण निराश व्हावे अशी देवाची इच्छा नाही। देवाने आपल्याला जे विजय मिळवून दिला आहे त्या समाधानीचा निराशेमध्ये भंग होऊ देऊ नका। तो विजय आपणास मिळवायचा आहे हे ध्येय असू द्या। आपली तत्वे आणि हेतू साध्य करण्यासाठी झटले पाहिजे। त्यानंतरचा मुद्दा आहे, शहरामधून पलायन करण्याची सूचना येते। आता ही वेळ दूर राहिली नाही। जसे सुरुवातीच्या शिष्यांना निर्जर व एकांत स्थळाचा आश्रय घ्यावा लागला होता, येरुश्लेम मधून रोमी शिपायांनी ख्रिस्ती लोकांच्या छळाला सुरुवात केल्याची सूचना आली, त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा जबरीने शाबाताचा दिवस बदलून करण्यासाठी जुलूम केला जाईल आणि तशा प्रकारचा राष्ट्रीय नियम करण्यात येईल। आपणास शहरामधून पलायन करण्याची हीच सूचना होईल। यावेळी आपणास डोंगराकडे पळून जाण्याशिवाय गत्यंतर नसणार। त्यानंतरचा मुद्दा आहे, मृत्यूदंडाचा हुकूम आल्यानंतर ही अजूनही काही धार्मिक शहरातील असतील। संकट काळामध्ये देवाचे सर्व लोक शहरामधून आणि गावातून पळून जातील, कारण दुष्ट लोक देवाच्या घरातून तलवारी घेऊन घुसू लागले आहेत आणि घुसू लागले होते। देवाच्या संतांनी आपली घरे, शहरे आणि खेडोपाडी सोडून पळू लागले, तेव्हा दुष्ट जण तलवारी घेऊन त्यांचा वध करण्यासाठी त्यांच्या पाठीस लागले। परंतु जेव्हा त्यांनी आपल्या तलवारी उगारून त्यांच्यावर घाव घालणार, तोच त्यांच्या तलवारी तुटून पडल्या व गवताप्रमाणे निकामी झाल्या, कारण देवदूत संतांचे रक्षण करीत होते। देवाच्या आज्ञापालन करणाऱ्या भक्तांना लोकांनी ठार करणाऱ्याला जरी कायद्याद्वारे निश्चित वेळ ठरविली गेली आहे, तरी त्यांचे काही शत्रू अद्यापही कायद्याची पूर्वकल्पना येऊन उरलेली वेळ येण्यापूर्वीच त्यांचे जीव घेण्याचा प्रयत्न करतील। परंतु प्रत्येक विश्वासू व निष्ठावंत जीवाभोवती पहारा ठेवीत असलेल्या बलाढ्य संरक्षणाची फळी मोडून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। शहरातून व खेळातून पळ काढणाऱ्या काही भक्तांच्या मागे त्यांचे शत्रू लागतात, पण त्यांच्यावर उगारलेल्या तलवारी तुटून गवताच्या पातीप्रमाणे निष्क्रिय होऊन पडतात। इतर काही जणांचे रक्षण देवदूत सैनिकाच्या स्वरूपात येऊन करतात। आणि हा होता मुद्दा आजचा, की ज्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं होतं। आणि आजचा मुद्दा होता शहरे। यामध्ये आपण बघितलेलं होतं मूळ शहर बांधणारे, त्यानंतर बघितलेलं आहे शहरे न सुटणारी उबदार ठिकाणे, त्यानंतर आपण बघितलेलं आहे की शहरावर न्याय येत आहे, त्यानंतर आपण बघितलेलं आहे भूकंप विरोधी इमारती जमीन दोस्त होतील त्यांची रास होईल, त्यानंतर आम्ही बघितलेलं आहे की न्यूयॉर्क शहर, चिकागो आणि लॉस एंजल, त्यानंतर बघितलेलं आहे सॅन फ्रान्सिस्को आणि ऑकलँड, त्यानंतर आम्ही बघितलेलं आहे इतर दुष्ट शहरे, शहरातील कामगार संघ, कामगार युनियन हे ॲडव्हान्टिजसाठी त्रासाचे उगमस्थान, त्यानंतर आम्ही बघितलेलं आहे शहरामधून अनेक जण दीर्घकाळ व सत्य प्रकाशाची वाट पाहत आहेत, शहरामधून कठीण परिश्रमाची गरज आहे, आता सर्व शहरे सोडून शकणार नाही, शहरामध्ये शाळा मंडळ्या आणि उपाहारगृहाची गरज आहे, खेड्यामध्ये प्रामाणिकपणा चालतो सल्ले नाहीत, त्यानंतर आम्ही बघितलेलं आहे शहरातून पलायन करण्याची सूचना येते, आणि शेवटचा मुद्दा आपण बघितलेला होता मृत्यूदंडाचा हुकूम आल्यानंतर ही अजूनही काही धार्मिक शहरात असतील। हे सर्व आम्हाला सूचित करत आहेत की आम्ही शहरामध्ये राहून काय करावं आणि शहराची काय अवस्था होणार आहे। आम्ही हे पण जाणलेलं आहेत की मूळ शहराची स्थापना कोणी केलेली होती, त्यांचे स्वभाव कसे होते, त्यांचे गुण कसे होते, त्यांची वर्तवणूक, त्यांची चालचलवणूक कशी होती, देवाप्रित्यर्थ त्यांचा कळवळा, त्यांचा आदर्श आम्ही देखील बघितलेला आहे आणि त्यांचा स्वार्थीपणा देखील बघितलेला आहे, अभिमान देखील बघितलेला आहे, देवाविषयी कमी प्रेम आणि जगावरती जास्त प्रेम हे देखील आपण पाहिलेलं आहे। आम्ही बघितलेलं आहे की न्यूयॉर्क शहराचं काय झालेलं आहे, लॉस एंजेलिस शहराचं काय झालेलं आहे, चिकागो या शहराचं काय झालेलं आहे, भूकंप विरोधी इमारती आजकाल मोठ्या प्रमाणात बांधल्या जात आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे, शहरावर न्याय येत आहे हे देखील आपण बघितलेलं आहे, कारण की शहरीकरण हे दिवसेंदिवस अतिप्रमाणात वाढत चाललेलं आहे, प्रत्येकांना रोजगार मिळण्याच्या अपेक्षेने शहरीकरणाची वाढ होत आहे आणि याच मधून चैनबाजी आणि स्वसुखाची कल्पना उदयास आलेली आहे, आणि म्हणूनच या सर्वांमध्ये मनुष्य देवापासून दूर आणि दूर होत चाललेला आहे। शहरामध्ये कामगार संघ जेव्हा उभारण्यात आलेला होता तेव्हा त्यामध्ये असंतोषपणा निर्माण झालेला होता, कामगारांविरुद्ध मालक असा हा संघर्ष चालू आहे आणि तो तेव्हाच नाही तर आता देखील त्याच स्वरूपामध्ये आहे, आणि आता युनियन बनत आहेत, याचा फायदा कोण घेत आहे हे कोणालाच ठाऊक नाही, परंतु यामध्ये जे दोषी आहेत त्यांना परमेश्वर सोडणार नाहीत आणि जे निर्दोष आहे त्यांना परमेश्वर आपल्या बाजूने उभा करणार आहे, आणि ह्या सर्वांचा कर्ता धरता लुसिफर ज्याला सैतान म्हटलेला आहे तो आहे, कारण की त्याला माहिती आहे की त्याच्याकडे वेळ कमी आहे, देवाचा न्याय हा त्याच्यावर सुद्धा ओढवणार आहे आणि त्याला ह्या ठिकाणातून ह्या जगातून कायमचं घालून देण्यात येणार आहे, त्या अगोदर होईल तितकं तो देवाच्या लोकांना फसविण्याचा जो त्याचा डाव आहे त्यामध्ये तो साध्य होईल तितक्या लोकांना फसविण्याचा प्रयत्न करणार आहेत, आणि म्हणून आपण सावधगिरी बाळगणे खूप गरजेचं आहे, यासाठी तो जास्तीत जास्त शहरांचा वापर करत आहे, ज्या प्रकारे त्याने सदम आणि गमोर शहराचा उपयोग केला आणि त्याला पापभ्रष्ट नीतीभ्रष्ट असं केलेलं होतं, संस्कृती विरहित असं केलेलं होतं, स्त्री पुरुष ही मर्यादित संस्था जेव्हा देवाने निर्माण केली त्याच्या विरुद्ध त्यांनी कार्य केलं, पुरुष पुरुषाशी स्त्री स्त्रीशी विवाह करत होते आणि अनैतिक संबंधाचा ऊत त्या ठिकाणी त्या शहरांमध्ये आलेला होता, तशीच परिस्थिती आज देखील या आधुनिक काळामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, आणि म्हणूनच आम्हाला देवाने सूचना केलेली आहे की आम्ही ह्या सर्व गोष्टींपासून दूर राहावं, आम्ही स्वतःचे चरित्र या वासनांमध्ये मलिन करू नये ही त्याची इच्छा आहे, तर देवाच्या वचनांनी शृंगारलेले असावेत ही त्याची इच्छा आहे। चला तर श्रोते हो आपण देवाने काय दिलेलं आहे यावर आपले लक्ष केंद्रित करूयात आणि जो ते सांगतो त्याचा आपण आज्ञापालन करूयात, आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करत आपण प्रार्थना करू। पवित्र प्रभू, तो आम्हाला लिखित स्वरूपात लिहून दिलेला आहे की शेवटच्या दिवसांमध्ये काय घडणार आहे, शहराची कशी बिकट अवस्था होणार आहे, सदोम आणि गमोरा प्रमाणेच आजच्या आधुनिक शहराची स्थिती झालेली आहे। परंतु परमेश्वर पिता, तुझी कृपा तुझ्या भय धरणाऱ्यांवरती अधिकाधिक विपुल होत आहे, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो। ये प्रभू, आम्हा प्रत्येकांना तुझ्या स्वर्गीय राज्यात घेऊन जाण्यासाठी आम्ही आमची स्वतःची तयारी करावी आणि निष्कलंक राहून तुझ्या विजयी कोकऱ्याच्या सोबत आम्ही त्या स्वर्गीय महालामध्ये, त्या स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश करावात असं तू घडून आण। धन्यवाद प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकली। ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक। आमेन।
ती अडली सुवाता। प्रभु प्रीता कशी तुला मी सोडू, तुला कशी मी सोडू, प्रिय प्रभु प्रीता कशी तुला मी सोडू, तुला कशी मी सोडू, माझे साठी तू सजीव अर्पिला, आता का मी ऐसी भीती
हो। आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया। मोबाइल क्रमांक 8010047865 व ईमेल आईडी या maratthaiarsamc@sudaventtist.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअप द्वारे कळवा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर। तोवर नमस्कार।